थिएटर और एंटरटेनमेंट लौंग और इलायची की जोड़ी जैसे ही है, एक साथ चलते हैं।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर MH935 मध्ये पुन्हा एकदा मेहकीकडे आली आहे तुमच्याशी गप्पा मारायला। सिंगल स्क्रीन थिएटर्स बद्दल आपण बोलतोय आणि या बाबतीतली कुठली गोष्ट तुम्ही सगळ्यात जास्त मिस करताय, रादर सगळ्यात पहिला मूव्ही या सिंगल स्क्रीन थिएटरवरती तुम्ही कुठला पाहिला होता याबद्दल नांदेडकरांच्या आठवणी ताग्या झाल्या आहेत।
सचिन बोलतो, माझा पहिला पिक्चर बघा रंगीला आहे,
रंगीला
पाहिला होता मी। बेंगलोरला फिरोजुद्दीन टॉकी आहे, तिथे टॉकीज मध्ये पाहिला होता। नंतर ते बंद झाले, तिथले थिएटर पण बंद झाले। नंतर नांदेडला आलो आम्ही, नांदेडला पण पाहिला, नांदेडला नंतर मग हमसा साथे वगैरे हे असे पाहिले।
लेटेस्ट कुठला पाहिला होता एखाद्या सिंगल स्क्रीन थिएटर मध्ये?
लक्ष पाहिला होता शेवटचा।
वा वा, मस्त मस्त छान फिल्म आहे ती।
पण त्यानंतर सगळे नाही का मग इकडेच पाहिलं होतं, PVR नंतर स्क्वेअर वगैरे तिथून पाहत गेलो।
मल्टिप्लेक्स
डॉल्बी सिस्टीम, नंतर सिटिंग व्यवस्था, तिकीट व्यवस्था, सीट आपली रिझर्व असायची, तेव्हा मजा यायची हो। तेव्हा असं मस्तपैकी जायचं, 2 वाजता 2:30 वाजता नाही का शो असला तर आम्ही 12:30 तिथे असायचो,
लाईन लावून
गर्दी मध्ये थांबायचं, लाईन लावायची।
तेव्हा ऑनलाईन मारामारी करायची, बुकिंगला
काही नव्हतं तेव्हा। हा, मारामारी करायची, इकडून घोस तिकडून घोस।
ही जी काही मजा होती ना, ती सिंगल स्क्रीन थिएटर्सची मजा होती। तुमच्याही काही आठवणी असतील तर नक्की सांगा। आणि तुम्ही या सिंगल स्क्रीन थिएटरवरती सगळ्यात पहिला मूव्ही कुठला पाहिला होता, रादर आत्ता जर का तुम्ही रिसेंटली शेवटचा कुठला पाहिलाय ते आठवत असेल तर तेही सांगा। 9607007935 म्हणजेच 9607007935 माझा नंबर आहे। जल्दी से मोबाईल मे सेव्ह कर लिजिए और डायल कर लिजिए मुझे। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर बातें जारी रहेंगी, स्टे ट्यून्ड एंड बजाते रहो।